شکار مہدی گاہیوں دے کربلا ہے ہم ماتمی قبیلہ سہرا کی ہم دعا ہے
اما بعد فقال رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم من مات ولم يعرف امام زمانه مات میتۃ الجاہلیہ. درود پڑھو محمد و آل محمد ذات. عاشقان مہدی کنونشن اسگریا اسٹوڈنٹس آرگنائزیشن مہمان گرامی تنظیمی سینئر دوست تمام ممبران دا شکر گزار جو تمام مولا جا محب و سپاہی تاں جی زیارت کھاں مشرف تھیا سی. توجہ مڈاں رہے تاں جترا سوال کندو اوترو ٹائم تاں وندو تاں پھاسندو اوٹھن جی نہ کہ وے رہو. ٹاپک سائیں ورن دے طرفاں جو کو ملل ہے وجود امام علیہ الصلوۃ والسلام تے دلیل ادلہ کیڑا ہے نا. بس 10 منٹ تاں جو وٹھندس. علماء کرام بیا بچن پہ اچ چکا ہیں. ان ٹاپک جلا پہریا آؤں ایکڑو عقلی سوال اتھاریا. وہ سوال یہ ہے اساں تواں سبنی کے بلکہ پوری دنیا کے ان ٹاپک تے گلائن جی ضرورت چھو پوے تھی. توجہ ہے مڈا پوری دنیا میں یعنی ہر مذہب ہر مسلک ڈاں اگر تاں توجہ کندو نا ہر کہیں وٹ ہی ٹاپک آئے نالا بدلے لائے. ایک منٹ آئے نجات دہندہ منجی بشریت ہکڑن وٹ ہے مسلح اعظم اساں تمہاں وٹ ہے نظریے مہدویت. من یہ نظریو ہر کہیں وٹ ہے. سوال یہ تو تھے امام آخر الزمان کے چھو آخر میں آندو پہ وے جنجلا اساں ثابت تھا کیوں عدلہ کے ذریعے پہ نتھے اچھی سکیا چاہ امام کے ظاہری وجود کا اساں ہر محروم آئیں ایسی تھی زمانوں کون ہلو بھلا امام پہ اچھی ون ہاں پوئی ہی زمانوں جی ہیر ہلے پیو این پوئی پیو ہلے ہاں. بلکہ پوری دنیا میں یہ نظریو ہے قیامت کا پہرے کا شخصیت ایندی جکا پوری کائنات کے فطرت مطابق ان دل دل ماں بچھڑائن ماں برائن ماں باہر کرن دی. من اتا خبر پئی امام آخر زمان جو آخر میں اچن جو مقصد یہ ہے انسانیت کی فطرت کمال تھی پہنچے. غور کئی والے نا روایت میں آیا ہے ہی انبیاء ہی آئمان اولیاء یہ سب پہ رہا ان کر آیا تو انسان جی علم میں ترقی جا رہی ہے. آخر زمان جو کو آخر میں ایندو فطرت کمال تے پہنچے. اگر فطرت کمال تے پہنچندی انسانیت کمال تے پہنچی ویندی. اچھا فطرت میں چاہے فطرت یا چاہندی حسن بھلوا فطرت یا چاہندی ہے نیچر ہے انسان میں تو ہر کو چاہے تو بھلی شے ہو جے ہر کو چاہے تو بے عیب ہو جے ہر انسان چاہے تو مکھے نقصان نہ پہنچے. یہ جی فطری شیوں فطری تقاضا ان آخر زمان میں ایک اہڑی شخصیت جو اچن ضروری ہے जंहिंमें उहे फितरी सभु तकाज़ाऊं अंदरि पहिरियां हुजनि ताकि काइनात खे ॾेई सघनि। पूरी दुनिया वारा चवनि त था मुसल आज़म ईंदो, असां दुनिया वारनि खां पुछूं कंहिं वटि आहे अहिड़ो जेको मुसल आज़म हुजे। मजूसी चवनि था, ज़ुर्तशी चवनि था, ईसाई चवनि था, हिंदू मज़हब वारा चवनि था, हिकु अहिड़ो ईंदो आया उन्हनि वटि जेको ईंदो इन क़िस्म जो हूंदो जंहिंमें इहे सभु फितरी तक़ाज़ाऊं पूरियूं करे सघे। इन करे ज़रूरी थिए पढ़जो, ज़रूरियात दीन मां आहे त नबी आख़िर ज़मान खां पोइ नबी जे ख़ानदान मां अहिड़ो फ़र्द अचे, अगरि जंहिं ते को एतिराज़ करे त न उन जे ख़ानदान ते एतिराज़ करे सघे, न उन जी ज़ात ते को एतिराज़ करे सघे। इन करे ज़रूरी आहे फितरी तक़ाज़ा खे पूरे करण जे लाइ दुनिया बि को आम बंदो न, दुनिया जी यूनिवर्सिटी जो पढ़ियल न, बल्कि उन घर जो पढ़ियल हुजे, उन घर सां तअल्लुक रखंदो हुजे, जंहिंजे नाने जे बारे में गुफ़्तगू कजे त सैदुल अंबिया, जंहिंजे ॾाॾे जे बारे में गुफ़्तगू कजे त सैदुल औलिया, जंहिंजी ॾाॾी जे बारे में गुफ़्तगू कजे त सैदतुन निसाइल आलमीन हुजे। हितां खां ख़बर पई त मुंहिंजी बशरियत निजात दहंदा, काइनात जो नज़रियो त सभिनीनि वटि आहे पर शख़्स कंहिं वटि कोन्हे। अगरि काइनात में आहे त इहो नज़रियो कल्ह बि असां वटि हो, इहो नज़रियो अॼु बि असां वटि आहे। इन करे हाणे अचूं था अहादीस ऐं क़ुरान जी तरफ़। नकली तौर ते अगरि अहादीस सुन्नी शिया सभिनी वटि आहिनि त इमाम महदी अलैहिस्सलाम ईंदा, हत्ता के मुस्तकिल किताब पूरा पूरा लिखियल आहिनि इमाम ज़मान अलैहिस्सलाम ते। मज़हब शिया जो आलिम दीन हिकु किताब लिखियो आहे महदियुन फिल क़ुरान, 600 आयतूं ऐं सभिनीनि जा हवाला ऐं मनाबे जेके ज़िक्र कया अथसि अहले सुनत जा ज़िक्र कया अथसि। फ़क़त क़ुरान मझां इशारात आहिनि, कराइन आहिनि, जेके सभु असां तव्हांखे मुतवजह कनि था कंहिंजी तरफ़, इमाम ज़मान अलैहिस्सलाम जे वजूद जी तरफ़। ख़ुदि ही हदीस सुन्नी शिया वटि आहे, ममात वलम यारिफ इमाम ज़मान, जेको जेको मरंदो उन लाइ ज़रूरी आहे ज़मान जी इमाम जी मारिफत रखे। मन ख़बर पई त को बि अहिड़ो ज़मानो ख़ाली कोन्हे, ज़मानो हुजे इमाम न हुजे। बसि इन हदीस मां बसि तव्हांखे ख़बर पवे थी त जेसी ताईं हीउ ज़मानो आहे, रिवायत आहे त भलो हिकु ॾींहुं छो न रहिजी वञे, ज़माने जो इमाम जो अचणु ज़रूरी आहे तव्हांखे इंसान खे पंहिंजे कमाल ताईं पहुचाए, इंसानियत खे कमाल ताईं पहुचाए। इन खां अलावा क़ुरान मजीद जूं आयतूं कई आहिनि, मूं अर्ज़ु कयो त सवनि जी तइदाद में आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी आयत जंहिंमें अल्लाह साईं मुकमल वाइदो कयो आहे, ऐं अल्लाह वाइदो थो कयां साहिब ईमान सां, साहिब अमल सां, ऐं बिलख़ुसूस हीअ असां तव्हांजी हीअ जेका तनज़ीम आहे हीअ इन ते पूरो उतरे थी, छो जो जेके बि बचा वेठा आहिनि इहे सभु तरबियत याफ़्ता आहिनि जंहिंजे लाइ अलाह वाइदो कयो आहे। जेके चवंदा मुंहिंजी बशरियत ईंदो उन्हनि जे लाइ न, साहिब ईमान जे लाइ, अलाह हुननि सां ॿधल कोन्हे। हू पंहिंजी दावा कनि था, दावा खे साबित नथा करे सघनि, छो इन करे जो उन्हनि वटि साहिब ईमान कोन्हे, साहिब अमल कोन्हे। इहो नज़रियो असां तव्हां तॾहिं साबित करे सघंदासीं सभ खां पहिरें असां पंहिंजे पाण खे साहिब ईमान ठाहियूं, साहिब अमल पाण में अफ़राद पैदा कयूं, ताकी अलाह जेको वाइदो कयो आहे उहो पूरो करे ॾेखारे। कहिड़ो वाइदो? ऐं ॾिसो हिन आयत में सभु ताक़ीद दर ताक़ीद, यस्तख़लिफ़न, ऐं अलाह ज़रूर बि ज़रूर हिन ज़मीन ते। अच्छा हाणे इतां खां ख़बर पवे थी फिल अर्ज़ जेको चयो वियो आहे, हाणे तव्हां हेसि त हींअर पढ़ो न, अंबिया साबिका खां वठी एसी ताईं खिता विराया पिया आहिनि। कंहिंजी किथे बादशाही, कंहिंजी किथे हुकूमत, कंहिंजी किथे नबूअत, कंहिंजी किथे विलायत, हता के हुज़ूर पाक जी बि हिकु महदूद जॻह हुई जेसी तेसी ताईं उन जी हुकूमत हुई उन्हनि अफ़रादनि ते। हिते अलाह थो चए न, आउं अहिड़ो ख़लीफ़ो मोकिलींदुसि जेको हिकु महदूद जॻह न पूरी काइनात जो ख़लीफ़ो हूंदो। इतां ख़बर पवे थी कोई आम नबी ॾांहुं इशारो कोन्हे, अहिड़ो ख़लीफ़ो हुजे जेको आदम खां वठी मुस्तफ़ा ताईं सभु सलाहियतूं रखंदो हुजे। अच्छा, फ़क़ति इहो न, ऐं अलाह उनखे तमकीन ॾींदुसि, उनखे रहाइश ॾींदुसि, उनजी हुकूमत क़ाइमु कंदुसि। किथे? के पाकिस्तान में, के शाम में? न न न, पूरी काइनात। बसि हिते तमकीन मां ख़बर पवे थी त पूरी ज़मीन जो, ऐं अलाह चए उन जो जेको दीन हूंदो न, उहो मुर्तज़ा, यानी उहो अलाह जो पसंदीदा दीन, जेको हू पसंदि कंदा आहिनि, अहिड़ो दीन पूरी काइनात ते छाए थो। हाणे तव्हां थोरो ॾिसो, तर्जो कयो, अदयान इलाही ॾांहुं वञो, कहिड़ो दीन आहे जेको ग़ालिब रहियो आहे, कहिड़ो दीन आहे जेको पूरी काइनात ते हुजे, ॿियो मुक़ाबले में को न हुजेसि। इन करे असां तव्हां वटि ई साबित आहे त जेको आख़िरो ज़मान ईंदो उन वक़्त में हिकु ई दीन हूंदो पूरी काइनात, उहो हिकु दीन छाए। बसि इतां ख़बर पवे थी त वक़्त जो इमाम आख़िरु ज़मान जो अचणु ज़रूरी आहे। तकिड़ो तकिड़ो हिकु ॿ आयत जो बसि जल्दी जल्दी करे ख़ुलासतन ॿुधायो वञा। असां तव्हां इनान ज़ला पढ़ंदा आहियूं, शब क़दर जूं रातियूं मल्हाईंदा आहियूं, تنزل الملائکہ, ملائکہ نازل تھیندا آهن, روح پ نازل تھیندو آهي, کٿي ڪنهن وٽ؟ شب قدر پهريان هئي, هاڻ ڪونهي ڇا؟ روح پهريان داخل نازل ٿيندا, ملائکہ ڪنهن وٽ؟ نبي خدا وٽ, نبي کان پوءِ ڪنهن وٽ؟ اچي واپس هليا ويندا آهن يا ايندا آهن؟ ڪا اهڙي هستي آهي کڻي ڇا ايندا آهن؟ امر, جڏهن امر کھڻي ايندا آهن ته ضروري ٿو بڻجي ته ڪو ڪائنات ۾ صاحب امر هجي جنهن وٽ صاحب امر وٽ اچي پنهنجا امر بيان ڪن. ان ڪري هي خود سوره نا انزلنا, هي پوري سوره دليل ٿي بڻجي ته کائنات ۾ ڪنهن هڪ صاحب امر جو هجڻ ضروري آهي. ان ڪري توهان اسان جڏهن زيارت پڙهندا آهيون, السلام عليك يا صاحب العصر والزمان چوندا آهيون. ॿी हिकिड़ी आयत उन इशारो करे ख़तमु कयां, उलमा किराम अचण वारा आहिनि. ॿी आयत इहा आहे सूरह कौसर, नबी अकरम सलाहु वसलम लाइ मख़सूस तौर ते ही सूरह नाज़िल थी. इन शानी अक हुअल अब्द, तुंहिंजो दुश्मन ख़तमु थी वेंदो. उहो कहिड़ो ज़मानो रहियो आहे, ग़ौर कजो, ऐं आख़िर में पुछंदोसांव कहिड़ो ज़मानो रहियो आहे जंहिंमें नबी जा दुश्मन ख़तमु थी विया हुजनि. बल्कि हीउ सिलसिलो ॾींहों ॾींहुं अञा वधंदो पियो अचे. अॼु न त अलाह वाइदो कयो आहे त तुंहिंजा दुश्मन ख़तमु थी वेंदा. आयत जो आख़िरी हिसो अञा अनकम्प्लीट आहे, ज़रूरी थो बणिजे त को अहिड़ो ज़मानो अचे जंहिं ज़माने में रसूल ऐं औलाद रसूल जी बादशाही हुजे, मुस्तफ़ा जे दुश्मन जी बादशाही न हुजे. उहो कहिड़ो ज़मानो आहे? उहो इहो ज़मानो आहे जॾहिं आख़िरु ज़मान ईंदो पूरी काइनात में दुश्मन रसूल ऐं दुश्मन ख़ुदा हूंदो ई कोन. हर जॻह ते अगरि हूंदो त या मुस्तफ़ा जो चर्चो हूंदो या मुस्तफ़ा जे आख़िरी निमाइंदे जो चर्चो हूंदो. इन करे कई आयातूं आहिनि जेके इशारा बि ॾियनि थियूं ऐं असां तव्हां सभिनी खे उन तरफ़ मुतवजह कनि थियूं. पर अलाह जो वाइदो तॾहिं पूरो थींदो जॾहिं असां तव्हां सभु पंहिंजे पाण खे साहिब ईमान ऐं साहिब अमल जी जॻह ते खणी अचूं. नंढिड़ो हिकिड़ो मिसाल ऐं ज़रूरी थो सम्झां, ऐं पिण ते ख़ुशि थींदो आहियां. कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं भई असां हेतिरो कुझु कयूं था, वाइदा थियल आहिनि त हीअ काइनात इमाम महदी जी आहे सॼी, उन जी ज़मीन उन जे करे हवाला आहिनि, सभु कुझु उन जे करे. पोइ नेमात मां असां बहरामंद कोन आहियूं, उन जा दुश्मन घणा आहिनि, उहे सभु बहरामंद आहिनि दौलत में, माल में, पैसे में, हर शइ में अगरि ॾिठो वञे बिल्कुलु सही आहे। अलामा साईं फाज़िल क़ुरानी साहिबु उन हिकिड़ो भलो मिसाल ॾिनो आहे, ज़रूरी थो सम्झां, उन ते आऊं बि अमल कयां, तव्हां बि अमल कयो, पंहिंजे पाण खे मायूस न सम्झूं। साईं चवनि था गुलाब जो गुल जो जेको असां ॿूटो हणंदा आहियूं न, असांजो हिकिड़ो मक़सदु ऐं हदफ़ इहो हूंदो आहे त इन मां गुल वठो, पर उन गुलाब जे गुलनि खां पहिरियां डांडी निकिरंदी आहे, कंडा निकिरंदा आहिनि, पन निकिरंदा आहिनि, टारियूं निकिरंदियूं आहिनि, पाणी उन खे पिया ॾींदा आहियूं, हिफ़ाज़त उन्हनि जी पिया कंदा आहियूं, छो जो उहो इन ज़िमन में गुल अचणा आहिनि। चए त पोइ अञा त गुल आहे ई कोन्हे, पाणी कंडनि खे पिया ॾियूं, पाणी पतनि खे पिया ॾियूं, उन डांडी खे पिया वधायूंसि, हिफ़ाज़त पिया कयूंसि, असांजो मक़सदु ऐं मंज़िल त अञा आख़िर इन चंद गुलाब जे गुलनि जे करे ख़ालिक अकबर वांगुरु तव्हां बि उनखे पाणी ॾींदा आहियो, गुलनि जे इंतज़ार में आहियो, गुल मिलंदा तव्हांखे, उहे गुल गुलाब जा अची तव्हांजे गलनि ते पहुचंदा, ख़ुशी तव्हांखे ॾींदा, जॾहिं खां तव्हां ख़ुदि काइनात में चंद गुलनि जे करे इन खारदार कंडनि खे, पननि खे, डांडनि खे पाणी ॾींदा आहियो, अलाही पूरी काइनात तव्हांजे सदिके में ख़लक कई आहे, त महदी जा जेके आशिकान महदी आहिनि अलाह जी मंज़िल ऐं मक़सूद उहे आहिनि, पर तव्हां जे करे उन दुश्मननि खे बि अलाह खाराए बि पियो, ॾे बि पियो, तव्हांखे मंज़िल वारा मुंहिंजा माण्हू तयारु थिया। इन करे असां तव्हां सभु उन मंज़िल जा मुंतज़िर आहियूं, जंहिंजे लाइ असां तव्हां ही सभु कोशिशूं काविशूं पिया कयूं। मायूस न थियो, तव्हां गुलाब जा गुल आहियो, तव्हां गुलाब जा गुल आहियो, तव्हां ख़ुशी आहियो अलाह जी नज़र में, इमा जी नज़र में। इन करे इमाम बरहक जो अचणु ज़रूरी आहे ताकि इंसान जी फितरत पंहिंजे कमाल ते पहुचे। वआख़िर दावाना अन अलहम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। को सवाल आहे? टाइम कोन अथव तव्हांजी मर्ज़ी। जी पहिरीं त मुंहिंजो सवेरे बि जेके तव्हां सभिनी सवाल पिए कया, को इंसान ते पिए कयूं, कंहिं कंहिं ते पिए कया, साईं पोइ हुन में ख़िताबत पिए बयानु कई सभु। ईजाद मुंहिंजो टॉपिक आहे इमाम, ऐं जवाबु त ॾेई वेंदुसि, मसइलो कोन्हे, असलाम पियो चवां त वधंदो वेंदो, मूंखे बीहणो पवंदो, ॿिए जो टाइम खाइणो पवंदो। मुंहिंजो मौज़ू आहे इमाम ज़माना अल सलातो वसलाम जे वजूद ते दलील, उन ते मां सवालु कयो, ऐं तव्हां बि आशय सिखो थोरो। मूं इहो अर्ज़ु कयो न हींअर, तव्हां शायदि मुतवजो कोन हो, इरुस्ता ॾंड थी वियो। मूं अर्ज़ु कयो त पंहिंजो कई किताब लिखिया विया आहिनि, उन में पंहिंजे शिया मसलक जो हिकिड़ो किताब लिखियो आहे महदीयुन फिल कुरान, 600 खां मथे आयत अथसि। मसलन बकियतुल्ला ख़ैरु लकुम, ॿियूं खोड़ आयतूं जेका मूं हींअर आयतूं पढ़ियूं जो।
साईं अस्सलामु अलैकुम या अली मदद।
अलैक अस्सलाम।
साईं मुंहिंजो सुवालु आहे त मौजूदा जेके आलमगीर मज़हब आहिनि,
हा जी जी
साईं, जेके मौजूदा आलमगीर मज़हब आहिनि जंहिंमें हिंदू थियो, मुसलमान, ईसाईत, इहे दावा था कनि त इमाम ईंदो, पोइ हिंदू था चवनि त राम कृष्ण जे रूप में ईंदो, ऐं ईसाई चवनि था त हज़रत ईसा जे रूप में ईंदो, ऐं सर पाण वटि इहो आहे त हज़रत ईसा बि ईंदो ऐं इमाम महदी बि ईंदो।
टॉपिक जे हिसाब सां सवाल आहे।
छा सर इहो राम कृष्ण जो जेको आहे इहो जेकॾहिं इमाम ज़हूर कंदो त हिंदू इहा दावा कनि त इहो असांजो इमाम आहे?
पूरो थियो सवाल? ठीकु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मूं अर्ज़ु कयो त हुननि जी जेका दावा आहे त इमाम जे नाले सां कोन्हे, हुननि जी दावा आहे मुंहिंजी बशरियत ईंदो, निजात ॾींदा ईंदो, उन्हनि जी दावा इहा आहे नंबर हिकु. पोइ उन जा नाला खणी कहिड़ा बि रखोसि. मूं उन ते तव्हांखे ख़ुदि सवा दर्स में अर्ज़ु इहो कयो जे निजात दहंदा ईंदो, जे मुसल आज़म ईंदो, ज़रूरी आहे अहिड़ो हुजे जंहिंमें फितरत जूं तमामु तक़ाज़ाऊं पूरियूं हुजनि. ऐं उहो थी नथो सघे को काइनात जो कंहिं बि मसलक मां अहिड़ो फ़र्दु हुजे. जीअं ख़ुदि अहले सुनत जो नज़रियो आहे त इमाम हसन मुजतबा जे औलाद मां को हिते हींअर मौजूदु आहे, उन घर मां पैदा थींदो. छो हू इलत इहा बयानु था कनि, रीज़न इहो था ॿुधाइनि, छो जो इमाम हसन मुजतबा पंहिंजी हुकूमत छॾे ॾिनी हुई, अलाह उन जे एवज़ में हुनजे ख़ानदान मां हिकु फर्ज़न थींदो, उनखे इहो अता कंदो. जॾहिं असांजो नज़रियो इहो आहे त नबी पाक जी ज़बान जे मुताबिक़ ॿारहों ईंदो ऐं उहो तमामु फितरतनि जो मज़हर ईंदो, कामिल फितरतनि जो. उहो कंहिंमें बि कोन थो थी सघे. रहियो मसइलो हिंदू मसलक या ॿिया मसलक, सो हिंदू जेके हींअर बि भुतनि जी पूॼा कंदा आहिनि उहो इन माना में कोन कंदा आहिनि, इहे ख़ुदा आहिनि. क़ुर बि चए थो, मुंहिंजा महबूब हिननि खां पुछंदा त हीअ चवंदा त हीअ क़ुर अलाह न आहिनि, अलाह ते पहुचाइण वारियूं शयूं आहिनि. इहा दावा हुननि जी त आहे पंहिंजी जॻह ते, ठीकु आहे. असां हिनखे रद इन माना में था कयूं त जेको मुस्लिम आज़म हूंदो अहिड़ो हुजे जेको तमामु फितरत जो मज़हर हुजणु घुरिजे.